नभे चेटकी चाळ कुद्रव्य भोंदू नभे निंदकु मत्सरु भक्तिमंदू नभे उन्मतु वेसनी संग बाधू जनी ज्ञानिया तोचि साधु अघाधु नभे वाऊगी चाहुटी काम पोटी क्रिये वीण वाचाळता तेची मोठी मुखे बोलिल्या सारिखे चालता हे मना सद्गुरु तोची शोधूनी पाहे जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे तयाचे नियोगे समाधान बाणे नभे तोची जाले नसे तेची आले कळो लागले सज्जनाचे नि बोले अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे मनासंत आनंत शोधीत जावे लपावे अति आदरे राम रूपी भयातीत निश्चित ये स्वस्वरूपी कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना सदा सर्वदा राम सनिध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मीपणाचा वियोगू भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्वही स्वस्वरूपी नसाहे मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखी रहावे देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्ति मार्गे चिजावे विरक्ति बळे निंद सर्वे त्यजावे परी संग सोडूनी सुखी रहावे मही निर्मिली देवतो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी कुणी पहावे परी संग सोडूनी सुखे रहावे नभे कार्य करता नभे सृष्टि भरता पुरे हून परता नलिंपे विवर्ता तया निर्विकल्पासि कल्पीत जावे परिसंग सोडूनी सुखे रहावे।